नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबर दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज मुंबयत जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरांत पयल्या जागतीक ऑडियो व्हिज्युअल एंटरटेनमेंट समीट म्हळ्यार वेव्स 2025 उक्तावण केलें. ह्यावर उलयतना मोदी हांणी म्हळें की वर्ल्ड ऑडियो व्हिज्युअल एन्ड एंटरटेनमेंट समीट म्हळ्यार वेव्स हे संक्षिप्त रूप ना, तर ते संस्कृती, सर्जनशीलता आनी वैश्वीक संबंधाची लाट आसा. ही एक जागतीक माची जे कलाकार आनी निर्मात्यांच्या नवीन कल्पनांक उर्बा दितली अशें तांणी म्हळें. व्हिव्स बाजार उपक्रमाचे कौतुक करताना तांणी म्हळें की ते नवोन्मेषक आनी निर्मात्यांक उर्बा दितले. देश तिसऱ्या क्रमांकाची अर्थवेवस्था जावपाच्या दिशेन प्रयत्नशील आसा आनी जगातल्या तिसऱ्या क्रमांकाची सगळ्यांत व्हड स्टार्टअप इकोसिस्टम आसा अशें सांगून तांणी म्हळें की विकसीत भारताकडेन प्रवास आतांच सुरू जाला. आमी ऑरेंज अर्थवेवस्थेच्या वाडीच्या युगाचे साक्षीदार आसात. ऑरेंज अर्थवेवस्थेचे तीन खामे म्हळ्यार आशय, सर्जनशीलता आनी संस्कृती. भारत संगीत, चित्रपट आनी गेमिंगाचे जागतीक केंद्र जायत आसा. ऑरेंज अर्थवेवस्थेच्या भरभराटी सयत भारताचो ग्राफीक आनी एनिमेशन उद्देग प्रचंड वाडीक मुखार सरतलो आनी देशा खातीर आर्थिक समृद्धी हाडटलो अशें प्रधानमंत्री उलयले.
ये भारत में ऑरेंज इकोनॉमी का उदय काल है. कंटेंट, क्रिएटिविटी और कल्चर, ये ऑरेंज इकोनॉमी की तीन धुरी है. इंडियन फिल्म्स की रीच अब दुनिया के कोने कोने तक पहुंच रही है. आज 100+ देशों में भारतीय फिल्म रिलीज होती है. फॉरेन ऑडियंस भी अब इंडियन फिल्म को सरसरी तौर से देखता नहीं बल्कि समझने की कोशिश करता. इसलिए आज बड़ी संख्या में विदेशी दर्शक इंडियन कंटेंट को सब टाइटल्स के साथ देख रहे हैं. इंडिया में ओटीटी इंडस्ट्री ने पिछले कुछ सालों में 10x ग्रोथ दिखाई है. स्क्रीन साइज भले ही छोटा हो रहा हो पर स्कोप इन्फिनिट है.
माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी म्हळां की व्हिव्स शिखर परिशदेक लागून नवीन अर्थीक संदी निर्माण जातल्यो. आज मुंबयत जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटर हांगा पयल्या जागतीक ऑडियो व्हिज्युअल एंटरटेनमेंट समीट व्हिव्स 2025 उक्तावण सत्रांत उलयतना वैष्णव हांणी म्हळें की ही शिखर परिशद निर्मात्यांक एक जागतीक माची प्रदान करतली आनी तांकां नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून दितली. मंत्र्यान म्हळें की हे निर्मात्यांक जगभरांत खरेदीदार आनी गुंतवणूकदारां कडेन जोडटले. दिल्ली न्यायालयान राष्ट्रीय तपास संस्था म्हळ्यार एनआयएक 26/11 मुंबय हल्ल्यातलो आरोपी तहव्वूर हुसेन राणा हाचो आवाज आनी हस्ताक्षराचे नमुने रेकॉर्ड करपाक परवानगी दिल्या. केंद्रीय तपास संस्थेन दाखल केल्ल्या अर्जार कारवाय करताना विशेष एनआयए न्यायाधीश चंद्रजीत सिंग हांणी हो आदेश दिला. सोमारा न्यायाधीशांनी राणाच्या कादयेंत 12 दिसांची वाड करपाचो निर्णय घेतिल्लो कारण ताची फाटली 18 दिसांची कादय सोंपल्या. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी म्हळां की जातीय जनगणना करपाचो निर्णय सामाजीक न्याया खातीर एनडीए सरकाराची वचनबद्धता दर्शयता. आज नवी दिल्लीत माध्यमांकडे उलयतना प्रधान हांणी म्हळें की हो निर्णय अचानक घेवंक ना, तर सरकारान विचारपूर्वक आनी समजून घेतिल्लो दृश्टीकोन दर्शयता. राष्ट्रीय जनगणना मुळता 2021 जावपाची, पूण राजकीय वेव्हार समितीन आता येता त्या जनगणनेत जातीय जनगणनेचो समावेश करपाचो तत्वता निर्णय घेतला. गृहमंत्र्यान सुमार 1 वर्सा आदीच हाचे संकेत दिले. देशातल्या सगळ्या वर्गातल्या लोकांनी पक्षीय राजकारणापेक्षा वयर उबारून या निर्णयाचे स्वागत केला. या निर्णयाक विरोध केल्याबद्दल काँग्रेसीचे टीका करताना तांणी आरोप केलो की काँग्रेसीन देशातल्या आदिवासी, दलित आनी मागासवर्गीयांक तांच्या हक्कापासून वंचित दवरले. भारताच्या हवामान खात्यान आज जम्मू आनी अस्तंत राजस्थानातल्या कांय सुवातींनी उष्णतायेच्या ल्हारांचो अदमास काडला. दिल्ली, झारखंड, उत्तराखंड, पंजाब, अस्तंत राजस्थान, उदेंत मध्य प्रदेश, हरियाणा, चंदीगड आनी उत्तर मध्य कर्नाटकात आज आनी फुडल्या 2 दिसांनी एकसुरे सुवातीचेर गडगड वा धुलाचे वादळ येवपाची शक्यताय आसा. फाल्यां मेरेन ओडिशाच्या कांय वाठारांनी व्हडलो पावस आनी गडगडाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. गुजरात, सौराष्ट्र, कच्छ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, दर्यादेगेवेलो आंध्र प्रदेश, रायलसीमा, तमिळनाडू, पुडुचेरी आनी केरळ ह्या वाठारांनी आज उष्ण आनी दमट हवामानाची शक्यताय आसा अशें आयएमडीन सांगलां. नागालँड, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, ओडिशा आनी उत्तराखंडातल्या कांय वाठारांनी गारांच्या वादळाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. आयपीएल T20 क्रिकेटात काल राती चेन्नईतल्या एमए चिदंबरम स्टेडियमाचेर पंजाब किंग्सान चेन्नई सुपर किंग्स CSK 4 विकेटांनी हारयले. पयली फलंदाजी खातीर आमंत्रित केल्या उपरांत चेन्नई सुपर किंग्साचो पंगड 19.2 षटकांत 190 धांवार सोपलो. CSK खातीर सॅम करनान 47 चेंडूत सर्वाधिक 88 धांवण्यो केल्यो आनी डेवल्ड ब्रेव्हिस नानूय 26 चेंडूत 32 धांवण्याचें योगदान दिलें. आयज राजस्थान रॉयल्स जयपूरात सवाय मानसिंग स्टेडियमाचेर मुंबय इंडियन्सा आड 7:30 वरांचेर खेळटलो. काल चंदीगडात जाल्ल्या दुसऱ्या भारतीय उक्त्या रिले सर्तीत अव्वल धावपटू गुरविंदर सिंग, अनिमेश कुजूर, मणिकांत होबलीधर आनी अमलन बोरगोहेन हांच्या पंगडान दादल्यांच्या 4x100 मीटर रिलेत राष्ट्रीय विक्रम मोडलो. ह्या चौगांनी 8:69 वेळ नोंदवून ह्या सर्तीत एक नवीन विक्रम प्रस्थापित केलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळच्या 8:40 मिनटांचेर. नमस्कार.